मनोवैज्ञानिक अर्थात मनावरती अनेक अनेक प्रकारचे रिसर्चेस करणारे जे वैज्ञानिक आहेत त्यांचं हे सांगणं आहे की क्रोधावरती विजय मिळवण्यासाठी कमीत कमी माणसानं 20 वेळा तरी दिवसभरामध्ये मुक्त हास्य केलं पाहिजे. एक 20 मिनिट तरी झालंच पाहिजे. परंतु आज इतकं दिन प्रतिदिन टेन्शन वाढत निघालेलं आहे की हसणं आज माणसाला शक्य वाटत नाहीये. छोटे असताना आपण किती हसायचो, भले त्यावेळेला काही समजत नसायचं, परंतु मुस्कान जे आहे, जे हास्य जे आहे आपलं, एक परमेश्वरानं आपल्याला दिलेलं हे वरदान आहे. बघा, कुठलंही जनावर आहे, त्या जनावराला आपण हसताना कधी बघितलंय का? कारण हसणं ही जी काही क्रिया आहे ती केवळ मानवी रूपामध्ये आपण पाहतो. मानवाला दिलेलं एक परमेश्वरान हे वरदान आहे. आणि क्रोध ज्यावेळेला येतो, कधी कधी व्यक्ती क्रोधी का होती, कारण पुढची व्यक्ती इतकी हसत असते त्याच्यावरती, काही मिस्टेक झालेले असतील, त्या मिस्टेक कबूल करत नाही, हसतच राहते, त्यावेळेला पण क्रोध येतो. मग हसायचं कधी कुठे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. मोस्टली आपण बघतो की एखादा व्यक्ती जर पडला आपल्या पुढे तर आपल्याला अगदी खळखळून हसायला येतं, परंतु हे लक्षात येत नाही जर मी पडलो असतो तिथे तर, मला लोक हसले असते तर मला कसं वाटलं असतं. एखादा वृद्ध व्यक्ती असेल, एखादा लोळा पांगळा व्यक्ती असेल, तरी पण आपण त्याला हसत असतो, एखाद्याच्या चुका काढून आपण हसत असतो. परंतु यापेक्षा सुद्धा जर आपण आपल्यावरती, आपल्या मिस्टेक वरती जर आपण हसलो तर आपल्याला कुठेतरी मार्जिन मिळेल शिकण्यासाठी. आणि म्हणून शिक्षणासाठी, विशेष करून हसण्यासाठी म्हटलं गेलेलं आहे, वन स्माइल गोज टू माइल. एक हास्य जे आहे आपलं ते जवळजवळ 1-2 मैल तरी ती मुस्कुराहट जी आहे ती जात असते. आणि विशेष करून देवतांची जर चित्र आपण पाहिली, कुठल्या तरी देवीला किंवा देवाला आपण क्रोधी झालेलं, चिडलेलं, रागवलेलं, तापट चेहरा त्याचा आपण कधी पाहिलेला आहे का? नाही ना. त्यांचे चेहरे नेहमी हर्षित आपण पाहतो, नेहमी तणावमुक्त पाहतो. याला कारण आहे की त्यांच्यामध्ये जरा सुद्धा, अगदी आपण म्हणूया औषधाला सुद्धा काय क्रोध आहे हे त्यांना देवतांना माहित नाहीये. पहा श्रीकृष्णाची ती सुंदर गोंडस मूर्ती पहा, त्याचं चित्र पहा, किती आपल्याला काही शिकवून जातं. लहान बाळाचं ते निरागस हसणं, कितीही आपण टेन्शन मध्ये असलो, कितीही क्रोधी झालेलो असलो, तरी ते बाळ आपलं पटकन एका सेकंदामध्ये तो क्रोध काढून टाकतं ना. अनुभव आहे ना आपल्याला सगळ्यांना. मग छोटी बाळं एवढी छान हसतात, मग मोठ्यांना काय झालं हसायला? कारण मोठ्यांना इतकं टेन्शन असतं. परंतु आणि म्हणून यासाठी छोटे छोटे जोक्स आपण ऐकतो किंवा हास्य क्लब अटेंड करतो, ज्याला लाफिंग क्लब म्हणतो. लाफिंग क्लब मध्ये जायचं, हसायचं आणि मग यायचं. कारण हसणं हा व्यायाम आहे हे डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात. म्हटलं गेलेलं आहे की एक तुमची 10 कामं बाजूला ठेवा, 10 कामं बाजूला ठेवा, पण वेळच्या वेळी जेवण जेवा. 100 कामं बाजूला ठेवा, परंतु व्यायाम हा वेळच्या वेळी करा. परंतु मी तर असं म्हणेन की 1,00,000 कामं बाजूला ठेवा, परंतु राजयोग जरूर शिका, की जो राजयोग तुम्हाला हसणं शिकवेल. रोते हुए को भी हसाना, गिरे हुए को उठाना, यही सच्ची मानवता आहे. आणि ही मानवता जर आपल्याला सांभाळायची असेल, जपून ठेवायची असेल, तर सदैव आपण स्वतःला अनेक अनेक संकटांमध्ये सुद्धा खुश ठेवायला शिकलं पाहिजे. कारण ही एक आर्ट आहे. फूल बन करके मुस्कुराना, फूल बन करके मुस्कुराना भी जिंदगी है. खरोखरच फूल बनून हसत राहणं ही एक जिंदगी आहे. मुस्कुराकर गम बुलाना भी जिंदगी है. हसत हसत आपलं जे काही दुखणं आहे, आपलं जे काही दुःख आहे ते विसरणं हे सुद्धा एक जिंदगी आहे. जीत करके मुस्कुराना भी जिंदगी है, उसमें क्या बड़ी बात है. जीत कर मुस्कुराना भी क्या बड़ी बात है, हार कर भी मुस्कुराना एक जिंदगी है, हार कर भी मुस्कुराना एक जिंदगी है. खरोखरच आपल्या ह्या जीवनाच्या ह्या रस्त्यावरती चालत असताना, ह्या हायवे वरती कधी खास खळगे येत असतात, कधी उंचवटे असतात, कधी खोल खड्डे येत असतात, परंतु हे सगळं आपण प्रवास करताना पाहतो की ड्रायव्हर ह्या सगळ्या गोष्टीतून स्वतःच्या वाहनाचा बचाव करत व्यवस्थितपणे, सुचारू रूपाने ड्रायव्हिंग करत आपल्याला इच्छित स्थळावरती अपेक्षित स्थळावरती नेऊन पोहोचवतोच ना. इथे खळगा आलेला आहे म्हणून तो थांबतो का कधी? इथे चढ आहे मला चढत नाही म्हणून कधी थांबतो का तो? त्याच्याकडे जे काही मशिनरी आहे, जे इंजिन आहे, त्याला तो कंट्रोल करतोच ना, त्या पद्धतीने चालवतोच ना, कारण त्याच्या पुढे लक्ष आहे. आम्हालाही आमच्या जीवनामध्ये जर लक्ष आहे, लक्ष ठेवलं नसेल तर आज लक्ष ठेवा की आजपासून मला क्रोध कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचा नाहीये. भले आता तुम्ही वर्षावर क्रोध करणार नाही, परंतु क्रोध दाबण्याचे प्रकार खूप असतात. काही काही लोक काय करतात, आता नाही करणार क्रोध, आता नाही करणार क्रोध, पण दाबून ठेवतात आणि एक दिवस त्याचा मोठा ज्वालामुखीचं त्याला रूप येतं आणि तो इरप्ट होतो. मग पुढे कोण आहे हे आपण बघत नाही, सगळ्यांच्या पुढे आपण जाळ काढतो त्यावेळेला, कारण तो आपण दडपून ठेवलेला आहे. ईश्वर पिता सांगतात की बच्चे क्रोध को आप मारो नाही, अशा क्रोधांना आपण दडपून ठेवून चालणार नाही, तर ज्या घटना घडत आहेत त्याच्या पाठीमाग जे काही कल्याणाची भावना आहे ती आपण शोधायला शिकूया आणि त्याच्यातून काय ती घटना मला शिकवत आहे हे पाहूया. कारण प्रत्येक समस्या जी आहे ती आपली टीचर आहे आणि टीचर बनून आपल्याला एक स्टुडंट बनून राहावं लागेल त्यावेळेला आणि शिकावं लागेल. पण जर आपला इगो आपल्याला खूप त्रास देत असेल, अहंकार जर आडवा येत असेल की नाही मला याच्यातून काही शिकायचं नाही, मला हे असं जी अद्दल घडवली ती फॉर टॅट मी करणारच, त्याचा मी बदला घेणारच, पण त्या बदल्यामुळे आपली अवस्था, मानसिक अवस्था एवढी विचित्र होऊन जाईल आणि आपलं जे मानसिक संतुलन आहे, मानसिक स्वास्थ्य आहे ते बिघडेल, शारीरिक स्वास्थ्य बिघडेल, सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, किंबहुना संपूर्ण दृष्टिकोनातून आपल्याला अस्वास्थ्य मिळेल आणि म्हणून विशेष येणार संकट. पण अनेकानेक संकटांमध्ये हसत राहणं अगदी गुलाबाच्या फुलासारखं, भले ते काटे असतात ना गुलाबाच्या फुलांना, पण काटे बघून कधी कोणी गुलाबाचं फुल घ्यायचं नापसंत करतं का? नाही ना. कितीही काटे असले तरी ते सुंदर गुलाब आपण घेतो, त्याचा आनंद लुटतो. पहा, अशाच पद्धतीनं जर ह्या गुलाबाच्या फुलाकडून आम्हाला जर एवढं शिकायला मिळत असेल तर आपलं तर मानवी जीवन आहे अगदी गुलाबाच्या फुलासारखं. पण क्रोधाची जी काटे आहेत ना ते काढून टाकण्यासाठी ईश्वर पिता सांगतात की बच्चे बस खूप स्वतःला तुम्ही चेंज करायला शिका, कारण या क्रोधानं जर माझे व्यवहार जर बिघडत असतील, मला जर बद्दुआ मिळत असतील, एखाद्याचे शाप मिळत असतील, तर क्रोधी माणसानं आजच या क्षणालाच खूप स्वतःला अंतर्मुखी करावं, विचारावं स्वतःला की खरोखरच तू क्रोध एवढा करतोयस, एवढा घरातल्या लोकांना तू त्रास देतोयस, एवढा ऑफिसमध्ये त्रास देतोयस, किंवा तू ज्या क्षेत्रामध्ये काम करतोयस तिथं तुला एवढा क्रोध आहे, तर आजपासून तुला तू थांबवावं लागेल. कारण नुकसान करणारा करोडो रुपयांचं नुकसान नव्हे, कम्प्लीट वैश्विक पातळीवरती बघितलं आपण तर सगळ्या गोष्टींचं सर्वस्व लुटणारा हा एक प्रचंड मोठा दुश्मन, एक शत्रू, महाशत्रू हा क्रोध आहे. जर आम्ही क्रोधावर विजय मिळवला तर पहा कुठलं जेल राहणार नाही शिल्लक, जेल करायची किंवा जेल बांधण्याची काही आवश्यकता नाहीये. आज पोलीस भरती आपण बघतो किती व्हायला लागलेली आहे, तर प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी गोंधळ आहे आणि याचं मूळ कारण आहे कुठल्या प्रकारच्या नियमांचं पालन करायचं नाही आणि नियम तोडणं. नियम या शब्दातच यम हा शब्द येतो, जो नियमावरती चालत नाही त्याला यमराज सुद्धा सोडणार नाही. आणि म्हणून नियम हा आपल्याला सांगतो की कुठल्या प्रकारचा राग करून आपल्याला चालणार नाही. आणि म्हणून मोठ्या वडीलधाऱ्या लोकांच्याकडून सुद्धा आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात. एक छोटासा चुटकुला आपल्याला माहितीही असेल की एक तरुण प्रवास करत होता आणि एसटी मध्ये बसल्यानंतर एक आजोबा त्यांच्या शेजारी तो बसलेला असतो आणि माहिती आहे आपल्याला एसटीत आपलं मन किती रिलॅक्स राहतं, मन शांत असतं, काही कामच नसतं ना दुसरं. मग झोपतो, तरुण झोपतो, पण कसा अगदी डोकं त्या आजोबांच्या खांद्यावर आपली स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखंच. आजोबा पुन्हा त्याला व्यवस्थित बसवतात, पुन्हा तो झोपतो, मान त्यांच्या आजोबांच्या खांद्यावर जाते, पुन्हा आजोबा त्याला व्यवस्थित करतात आणि शेवटी आजोबा म्हणतात त्याला जागे करून म्हणतात. अर्थात ते आजोबा बसमध्ये बसलेले होते आणि ते खेळूतच होते आणि ते म्हणतात की हे तरुण युवका अरे बशीत कसं बसावं, कपासारखं बसावं. बस बशी जी आहे, कप बशी आपण बघतो नेहमी, त्याच्यामध्ये कप किती व्यवस्थित बसलेला असतो, तसं बस मध्ये सुद्धा एसटी मध्ये सुद्धा असंच बसलो पाहिजे आपण. अर्थात बघा, त्यावेळेला त्या क्रोध यायचं हे मूळ कारण घडलंच होतं ना. आजोबांना क्रोध आलाच असता ना, काय ह्याला किती वेळा मी व्यवस्थित बसवलं तरी काय व्यवस्थित नीट बसत नाहीये. परंतु समजूतपणा, समजूतदारपणा असल्यामुळे साहजिकच आजोबांच्या मुखातून हे शब्द निघाले की हे युवका बशीत कसं बसावं, अगदी कपासारखं बसावं. तर अशा पद्धतीनं आपल्या लाईफमध्ये घटना घडतील, अजूनही घडतील. जी संकट आलेली नाही आहेत तीच पण संकट येतील, पण त्या सगळ्या संकटांना संकट न समजता माझ्या जीवनामध्ये मला एक तोफा मिळालेला आहे हा पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि तोफा याचा अर्थच आहे की भेटवस्तू आपण कधी फेकून देत नाही, ऍक्सेप्ट करतो आपण, ती व्यवस्थित जपून ठेवतो. मग संकट आली तर आम्ही पळून जाण्यात काहीच अर्थ नाही आहे, पळून जायचं नाही आम्हाला, बस डटकर की आम्ही सामना करना पडेगा. आणि त्याच्यासाठी जी काही सहनशीलता आहे, जी धैर्य आहे, धीरज आहे, आज आमच्या युवकांच्या मध्ये आम्ही बघतोय धीरज नाहीये. प्रत्येक गोष्ट ही इन्स्टंट व्हायला पाहिजे, फटाफट. आणि मग ती नाही झाली की मग क्रोध उफाळलाच मग. परंतु एक तरुण होता आणि जातो परमेश्वराकडे आणि म्हणतो की ओ गॉड, गिव्ह मी पेशन्स बट हरी अप, तू मला धीर दे पण जरा लवकर दे, कारण मी कामात ऐको. तर क्रोधावरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला धैर्यतेचं पण शस्त्र तेवढंच जपून ठेवावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, पवित्रता, शांती आणि सन्मान. सन्मान ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला आवश्यक आहे. मानाची आपू ही प्रत्येकाला आवश्यक आहे, कारण आपू खाल्लेली व्यक्ती कशी धुंदीमध्ये असते ना, तसे एखाद्याला जर मान मिळाला असेल, मर्तबा मिळालेला असेल, एखादं टायटल मिळालेलं असेल, भारतभूषण म्हणा, पद्मभूषण म्हणा, भारतरत्न आहे, अनेक अनेक हे टायटल्स ज्यावेळेला प्राप्त होतात, प्रत्येक व्यक्तीला अर्थातच त्याच्या कार्याबद्दल नशा चढतो. परंतु तो स्वाभाविकच पद्धतीनं पॉझिटिव्ह नशा असला पाहिजे. जर निगेटिव्ह असेल तर तो पण नशा आपल्याला हानिकारक ठरू शकेल. तर या विद्यालयामध्ये सन्मान देणं आणि सन्मान घेणं हे पण शिकवलं जातं. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण सगळ्यांना रिस्पेक्ट देऊया, सन्मानानं सर्वांना वागूया, आणि मग बघा दुसऱ्यांच्याकडूनही तुम्हाला किती सन्मान प्राप्त होईल. आणि वेळेला सुद्धा आपण तेवढंच महत्व देऊया, वेळेमध्ये प्रत्येक गोष्टी करत राहूया. तर खऱ्या अर्थाने क्रोध व्यक्ती करणार नाही आणि आपणही करणार नाही. आणि त्यासाठी हे शांतीचं शस्त्र, अनमोल शस्त्र आपल्या सर्वांच्या जवळ असणं गरजेचं आहे. आणि त्या शस्त्राला कसं वापरायचं, कसं बाहेर काढायचं, यासाठी राजुगा टेक्निक सुद्धा शिकणं गरजेचं आहे. ओम शांती.